ആകാശവാണി മുംബൈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA आदेश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच NTA पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त NTAची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार NTAनं घेतला आहे. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ S जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चॅन्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. JPSC आणि JSSC या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि NG वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.